उन्हाळ्याचा दिस होता. जाम गर्मी होती. एक कावला बराच वेळ आकाशात उडत होता. पक्का वेल उडल्यावर त्याला जाम सोस लागला, पण त्याला काहीच पाणी दिसलं नाही. तो अयतय बघायला लागला. तो जाम दमलेता. त्याला वाटलं, जर पाणी मिळलं नाही तर मी मरेन. तर त्याला जवळच एक कलशी दिसली. कावला तय लगेच उडून गेला आणि कलशी बघायला लागला. कलशीत पाणी होतं, पण जाम बुडाशी होतं. तेव्हा कावल्याची चोच पाण्यापर्यंत पोचली नाही. कावला विचार करतो, आता मी का करू, पाणी कसं पिऊ. तवरेन त्याचे डोक्यात एक विचार आला. कलशीजवळ बारीक दगरी पडली होती. कावला एक एक दगर चोचीन घेऊन कलशीन टाकायला लागला. हळूहळू दगडी टाकल्यामुळे कलशींचं पाणी वरती येवायला लागलं. मग शीन कलशीचं पाणी तोंडाजवळ आलं. आता कावला सहज पाणी पितो आणि आनंदात आकाशात उडून जातो.